ॐ श्री परमात्मने नमः। अध्याय तीसरा, कर्मयोग। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच, जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन, तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। अन्वय, हे जनार्दन, चेतते कर्मणः बुद्धिः जायसि मता, तत् हे केशव, मां घोरे कर्मणि किं नियोजयसि। मराठीतून अर्थ, हे जनार्दना, जर आपणाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असे संमत आहे, तर मग हे केशवा, मला भयंकर कर्मात का नियुक्त करीत आहेस। श्लोक दुसरा, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। अन्वय, व्यामिश्रेण इव वाक्येन मे बुद्धिं मोहयसि इव येन अयं श्रेयः आप्नुयाम्, तत् एकं निश्चित्य वद। मराठीतून अर्थ, मिश्रितशा वचनाने माझ्या बुद्धीला मोहित करीत आहात, तरी ज्याच्या योगाने मी कल्याण पावेन ते एकच निश्चयपूर्वक मला सांगा। श्री भगवान उवाच, लोकेस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां। अन्वय, हे अनघ, अस्मिन् लोके ज्ञानयोगेन न सांख्यानां च कर्मयोगेन योगिनां इति द्विवधा निष्ठा मया पुरा प्रोक्ता। मराठीतून अर्थ, हे निष्पाप अर्जुना, ह्या लोकी ज्ञानयोगाने सांख्यांची आणि निष्काम कर्मयोगाने योग्यांची अशी दोन प्रकारची निष्ठा मजजकडून पूर्वी सांगितली गेली आहे। श्लोक तिसरा, न कर्मणा मनारंभा त्रैकर्म्यं पुरुषोष्णुते। सॉरी, चुकलं, पुन्हा। न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते, न च सन्न्यस्य सनादेव सिद्धिं समधिगच्छति। अन्वय, पुरुषः कर्मणां अनारंभात नैष्कर्म्यं न अश्नुते, च सन्न्यासनात एव सिद्धिं न समिधगच्छति। मराठीतून अर्थ, मनुष्य कर्मांच्या न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होत नाही, तसेच त्यांचा केवळ त्याग करण्यानेही भगवत साक्षात्कार रूप सिद्धी मिळवू शकत नाही। श्लोक पाचवा, नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत, कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः। अन्वय, हि कश्चित् जातु क्षणम् अपि अकर्मकृत् न तिष्ठति, हि सर्वः प्रकृतिजैः गुणैः अवशः कर्म कार्यते। मराठीतून अर्थ, कारण कोणीही पुरुष किंवाही क्षणमात्र देखील कर्म केल्याखेरीज राहत नाही। निस्संदेह सर्वच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांनी पराधीन होत्साते कर्म करीत असतात। श्लोक सहावा, कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्, इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। अन्वय, यह विमूढात्मा कर्मेन्द्रियाणि संयम्य इन्द्रियार्थान् मनसा स्मरन् आस्ते, सह मिथ्याचारः उच्यते। मराठीतून अर्थ, जो मूढ बुद्धी पुरुष कर्मेन्द्रियांना हट्टाने आवरून इंद्रियांच्या भोगांचे मनातून चिंतन करीत असतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो। श्लोक सातवा, यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन, कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। अन्वय, तू हे अर्जुन, यह मनसा इंद्रियाणि नियम्य असक्तः कर्मेन्द्रियैः कर्मयोगम आरभते सहा विशिष्यते। मराठीतून अर्थ। परंतु हे अर्जुना, जो पुरुष मनाने इंद्रियांना वश करून व अनासक्त होऊन कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करीत तो श्रेष्ठ होय। श्लोक आठवा। नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो य कर्मणः शरीरयात्रापि चते न प्रसिद्धेद कर्मणः। अन्वय। त्वं नियतं कर्म कुरु, ही अकर्मणः कर्मजायः च अकर्मणः ते शरीरयात्रा अपि न प्रसिद्धयेत। मराठीतून अर्थ। तू शास्त्रविधीने नेमलेले स्वधर्मरूप कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे आणि कर्म न करण्याने तुझा शरीर निर्वाह देखील सिद्ध होणार नाही। श्लोक नववा। यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्घः समाचर। अन्वय। यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र अयं लोकाः कर्मबन्धनः कौन्तेय मुक्तसङ्घः तदर्थं कर्मसमाचर। मराठीतून अर्थ। यज्ञासाठी अर्थात विष्णुप्रीत्यर्थ केलेल्या कर्माच्या शिवाय अन्य कर्मात गुंतलेला हा मनुष्य कर्माच्या बंधनात पडतो, म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून त्या परमेश्वरा प्रीत्यर्थ कर्माचे उत्तम प्रकारे आचरण कर। श्लोक दहावा। सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविषध्वम् एषवोस्त्विष्टका मधुक। अन्वय। प्रजापतिः पुरासह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा उवाच अनेन प्रसविषध्वम् एषाः वह इष्टका मधुक अस्तु। मराठीतून अर्थ। प्रजापतीने ब्रह्मदेव कल्पारंभी यज्ञासह प्रजांना उत्पन्न करून म्हटले की या यज्ञाद्वारे तुम्ही सर्व वृद्धीला प्राप्त व्हा आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो। श्लोक अकरावा। देवान भाव्यतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेय परमवाप्स्यथ। अन्वय। अनेन देवान भावयत ते देवाः वहा भावयन्तु एवं परस्परं भावयन्तः परम श्रेयः अवाप्स्यथ। मराठीतून अर्थ। या यज्ञाने देवांना तृप्त करा आणि ते देव तुम्हाला संतुष्ट करोत, याप्रमाणे परस्परांचे कर्तव्य समजून उन्नती करत परम कल्याणाला प्राप्त व्हा। श्लोक बारावा। इष्टान भोगान्ही वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुङ्गन् यो भुङ्गत् भुङ्ग भुङ्गङ्क्तेस्तेन एव सः। अन्वय। यज्ञभावितः देवाः वह इष्टान भोगान् दास्यन्ते, तैः दातान् यः एभ्यः अप्रदाय हि भुङ्गक्ते सः एव स्तेनः। मराठीतून अर्थ। यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्हाला न मागताही प्रिय भोग देतील। त्यांनी दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देताच उपभोगतो तो खरोखरच चोर होय। श्लोक तेरावा। यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्वकिल विषयैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन त्यात्मकारणात्। अन्वय। यज्ञशिष्टा शिनः संता सर्वकिल्बिषैः मुच्यन्ते ये पापाः आत्मकारणात् पचन्ति ते तु अघं भुञ्जते। अर्थ। मराठीतून। यज्ञातील शेष राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुषच सर्व पापांपासून मुक्त होतात आणि जे पापी लोक केवळ आपल्या शरीर पोषणासाठीच स्वयंपाक करतात ते तर केवळ पापच भक्षण करतात। श्लोकतौ दौ अन्नाद्भवन्ति भूतानि परजन्यात् अन्नसंभवः यज्ञाद्भवति परजन्यो यज्ञकर्मसमुद्भवः। अन्वय भूतानि अन्नाद्भवन्ति अन्नसंभवा परजन्यात् पर्जन्या यज्ञात भवति यज्ञ कर्म समुद्भवा। मराठीतून अर्थ सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात। अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते। पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारा आहे। श्लोक 15 कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्मा क्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्। अन्वय कर्म ब्रह्मोद्भवं विधि ब्रह्म अक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम्। मराठीतून अर्थ कर्म वेदापासून उत्पन्न झालेले समज। वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहे म्हणून सर्वव्यापी परम अक्षर परमात्म्याला नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो। श्लोक 16 एवं प्रवर्तितं चक्रं नानुवरत यतीहयः अघायुरीन्द्रियारामो मोघं पार्थ सजीवति। अन्वय हे पार्थ यह एवं प्रवर्तितं चक्रं न अनुवर्तयति सह इंद्रियारामः अघायुः मोघं जीवति। अर्थ हे पार्थ जो पुरुष या लोकी याप्रमाणे सुरू केलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून मागत नाही तो इंद्रिय सुखात निमग्न पापी आयुष्याचा पुरुष व्यर्थ जगतो। श्लोक 17 यस्त्वात्म रतिरेव स्यादात्म अतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते। अन्वय तू यः मानवः आत्मरतिः एव च आत्मतृप्तः च आत्मनि एव संतुष्टः स्यात् तस्य कार्यं न विद्यते। मराठीतून अर्थ परंतु जो मनुष्य आत्म्यातच रमलेला आणि आत्म्यातच तृप्त व आत्म्यातच संतुष्ट असेल त्याला कोणतेच कर्तव्य राहत नाही। श्लोक 18 नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु काश्चिदर्थव्यपाश्रयः। अन्वय इह तस्य कृतेन एव अर्थः न अकृतेन कश्चन न च अस्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः न। अर्थ या संसारात तो पुरुषाचे कर्म करण्याचेही काही मिळवायचे प्रयोजन असत नाही किंवा न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही। तसेच याचा सगळ्या भूतांचे ठिकाणी काहीही स्वार्थ संबंध नसतो। श्लोक 19 तस्मादसक्ताः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः। अन्वय तस्मात् असक्ताः सततं कार्यं कर्म समाचर ही आसक्तः पुरुषः ही असक्तः पुरुषः कर्म आचरण परम आपनोति। मराठी अर्थ म्हणून तू आसक्ती सोडून नेहमी कर्तव्य कर्माचे चांगल्या प्रकारे आचरण कर कारण अनासक्त पुरुष कर्म करीत असतो परमात्म्याला प्राप्त होतो। कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि। अन्वय जनकादयः कर्मणा एवं संसिद्धिम् आस्थिताः हि लोकसंग्रहं संपश्यन् अपि कर्तुम् एव अर्हसि। अर्थ जनकादि मराठीतून अर्थ जनकादि ज्ञानी पुरुषही आसक्तिरहित कर्मद्वाराच परमसिद्धीला प्राप्त झाले यासाठी तू ही लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील कर्म करण्यासच योग्य आहेस। श्लोक 21 यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते। अन्वय श्रेष्ठः यत् यत् आचरति इतरः जनाः तत् तत् एव। सः यत् प्रमाणं कुरुते लोकः अत् अनुवर्तते। मराठीतून अर्थ, श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो अन्य पुरुषही त्या त्याप्रमाणे वागतात, तो पुरुष जे काही प्रमाण मानितो लोक देखील त्याला अनुसरून वर्ततात। श्लोक 22-24। न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु कुञ्चन, नानावाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि, यदि ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतद्धृतः। मम वर्तात्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, उत्सीदेयूरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं। संकारस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि मा प्रजाः। अन्वय हे पार्थ, मे त्रिषु लोकेषु किंचन कर्तव्यं न अस्ति च अवाप्तव्यं अनवाप्तं न कर्मणि एव वर्ते। हि यदि अहम् अतिदृतः जातु कर्मणि न वर्तेयं पार्थ, सर्वशः मनुष्याः मम वर्त्म अनुवर्तन्ते, चेत अहं कर्म न कुर्याम्, इमे लोकाः उत्सी देयुः, च शङ्करस्य कर्ता स्याम् इमाः प्रजाः उपहन्याम। मराठीतून अर्थ, हे अर्जुन, मला तिन्ही लोकात काही कर्तव्य नाही आहे, तसेच किंचित सुद्धा प्राप्त होण्यायोग्य वस्तू मला अप्राप्त नाही, तरी देखील मी कर्मातच वर्तत आहे। कारण जर मी सावधानपणे कदाचित कर्मामध्ये वर्तणार नाही, तर हे अर्जुना सर्व प्रकारे लोक माझ्या वागण्याचे अनुकरण करतील। जर का मी कर्म न करीन तर हे सर्व लोक भ्रष्ट होतील आणि मी वर्णसंकर करणारा होईन, तसाच या सर्व प्रजेचा मी घात करणारा बनेन। श्लोक 25-26। सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद्विद्वास्तथा सक्त चिकीर्षु लोकसंग्रहं। न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसिंगिनां, जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्। अन्वय भारत, कर्मणि सक्ताः अविद्वांसाः यथा कुर्वन्ति तथा असक्ताः लोकसंग्रहं चिकीर्षुः विद्वान् कुर्यात्। विद्वान् कर्मसंगीनाम् अज्ञानं बुद्धिभेदं न जनयेत् युक्तः सर्वकर्माणि समाचरन् जोषयेत्। अर्थ, हे अर्जुना, मराठीतून अर्थ, हे अर्जुना, कर्मांमध्ये आसक्त असलेले अज्ञानी लोक जसे कर्म करतात, तसेच अनासक्त होऊन लोकशिक्षणाची इच्छा बाळगणाऱ्या विद्वानानेही कर्म करावे। त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने जसे करणे जरूर आहे की कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या अजाणांच्या बुद्धी भ्रम अर्थात कर्मात अश्रद्धा उत्पन्न करू नये, तर आपण स्वतः परमेश्वर रूपी स्थित होऊन सर्व कर्मे चांगल्या रीतीने करून त्या लोकांकडूनही तशीच करवावीत। श्लोक 27। प्रकृते हे क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः, अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते। अन्वय सर्वशः कर्माणि प्रकृतेः गुणैः क्रियमाणानि, अहंकार विमूढात्मा अहम कर्ता इति मन्यते। मराठीतून अर्थ, हे अर्जुना, सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांनी केली जात असतात, तरी अहंकाराने मुढात कारण बनलेला मनुष्य मी कर्ता आहे असे मानतो। श्लोक 28। तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते। अन्वय, तू महाबाहो, गुणकर्म विभाग योगा विभागयोः तत्ववित् गुणाः गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते। मराठीतून अर्थ, हे महाबाहो, गुण विभाग व कर्म विभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष सर्व गुण गुणांमध्ये वर्तत आहेत असे मानून आसक्त होत नाही। श्लोक 29, प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान कृष्ण विदो मंदान कृष्ण विन्न विचालयेत। अन्वय, प्रकृतेः गुणसम्मूढाः गुण कर्मसु सज्जन्ते, तान अकृष्ण विदः मंदान कृष्णवित न विचालयेत। मराठीतून अर्थ, प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले पुरुष गुण व कर्मे यात आसक्त होतात अशा त्या चांगल्या रीतीने न समजणाऱ्या मंदबुद्धी अज्ञानी जनांना पूर्ण ज्ञान असणाऱ्या पुरुषाने चाळवू नये, बुद्धिभेद करू नये। श्लोक 30, मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर् निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः। अन्वय, अध्यात्मचेतसा सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य निराशिः निर्ममः भूत्वा विगतज्वरः युध्यस्व। अर्थ, ध्याननिष्ठ चित्ताने सर्वे कर्म माझ्या ठाई समर्पण करून अशा आशारहित व ममतारहित होऊन तसेच मनात कसलाच ताप न ठेवता युद्ध कर। श्लोक 31 आणि 32, ये मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः। ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढांस्त्वा विद्धि नष्टा न चेतसः। अन्वय, ये अपि मानवाः अनसूयन्ताः श्रद्धावन्ताः नित्यं मे इदं मतं अनुतिष्ठन्ति ते कर्मभिः मुच्यन्ते। तू ये अभ्यसूयन्ताः अचेतसः एत मे मतं न अनुतिष्ठन्ति तान् सर्वज्ञान विमूढान नष्टान विद्धि। मराठीतून अर्थ, हे अर्जुना, जे कोणीही पुरुष दोष बुद्धिरहित व श्रद्धायुक्त होऊन नेहमी माझ्या या मताला अनुसरून वागतात ते पुरुष सर्व कर्मांपासून मुक्त होतात, आणि जे माझ्या सांगण्यात दोष दृष्टी करणारे मूर्ख लोक या माझ्या मताप्रमाणे वागत नाही त्या सर्व ज्ञानास मुकलेल्या लोकांना तू कल्याणापासून भ्रष्ट झालेलेच समज। श्लोक 33 आणि 34, सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर् ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति। इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तेयोर्न वशमागच्छेतौ यस्य परिपन्थिनौ। अन्वय, भूतानि प्रकृतिं यान्ति, ज्ञानवान् अपि स्वस्याः प्रकृतेः सदृशं चेष्टते, तत्र निग्रह किं करिष्यति। इन्द्रियस्य अर्थे व्यवस्थितौ रागद्वेषौ तयोः वशं न आगच्छेत् हि अस्यो तौ परिपन्थिनौ। मराठीतून अर्थ, सर्व प्राणी आपापल्या प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजे स्वभाव परवश होऊन कर्म करीत असतात। ज्ञानी पुरुष देखील आपल्या प्रकृतीच्या अनुसार व्यवहार करतो, मग या विषयात कोणाचा हट्टीपणा काय करीन। म्हणून मनुष्याने प्रत्येक इंद्रियांचे भोगात, म्हणजे सर्व इंद्रियांचे भोग्य विषयात स्थित जे प्रीती आणि द्वेष आहेत त्या दोहांच्या वश होऊ नये, कारण त्याचे ते दोन्ही रागद्वेष वाट मारे कल्याण मार्गात विघ्न करणारे महान शत्रू आहेत. श्लोक 35. श्रेया स्वधर्मो विगुण परधर्मा स्तनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. अन्वय. स्वनुष्ठितात् परधर्मात् विगुणः अपि स्वधर्मः श्रेयान्. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मः भयावयः. मराठीतून अर्थ: उत्तम रीतीने आचरलेल्या परधर्मापेक्षा गुणरहित असला तरी स्वधर्मच अतिउत्तम कल्याणकारक होय. स्वधर्मात मरण पावणेही कल्याणप्रद आहे व दुसऱ्यांच्या धर्मात भीतिदायक आहे. श्लोक 36. अर्जुन उवाच अथकेन प्रयुक्तोयं पापं चरति पुरुषः अनिच्छनपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. अन्वय. हे वार्ष्णेय, अयं पुरुषः बलात् नियोजितः इव. अनिच्छन अपि केन प्रयुक्तः पापं चरति. अर्थ: हे कृष्ण, तर मग हा पुरुष बलात्काराने करावयास लाविल्याप्रमाणे इच्छा नसताना देखील कोणाकडून प्रेरित होऊन पापाचे आचरण करतो. श्लोक 37. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मीह वैरिणम. अन्वय. रजोगुणसमुद्भवः एषः कामः क्रोधः एषः महाशनः महापाप्मा एनम् इह वैरीणं विद्धि. अर्थ: रजोगुणापासून उत्पन्न मराठीतून अर्थ: रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हाच महाअशन अर्थात अग्निप्रमाणे भोगांनी तृप्त न होणारा व मोठा पापी आहे, यालाच तू याविषयी वैरी मन. श्लोक 38. धूमेनाव्रियते वह यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भा तथा तेदे तेने दमावृतम. अन्वय. यथा धूमेन वह्निः च मलेन आदर्शः आव्रियते यथा उल्बेन गर्भः आवृतः तथा तेन इदम् आवृतम. मराठीतून अर्थ: ज्याप्रमाणे धुराने अग्नि आणि धुळीने आरसा आच्छादिला जातो, तसेच ज्याप्रमाणे वारेने गर्भ झाकलेला असतो त्याप्रमाणे त्या कामाने हे ज्ञान आच्छादित केले आहे. श्लोक 39. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानीनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरे नानलेन च. अन्वय. च कौन्तेय, एतेन अनलेन दुष्पूरेण कामरूपेण ज्ञानिनः नित्यवैरिणा ज्ञानम् आवृतम्. अर्थ: हे अर्जुन, ह्या अग्निप्रमाणे कधीही तृप्त न होणाऱ्या कामरूपी ज्ञान्यांच्या नित्यवैर्याने ज्ञानाला झाकून टाकले आहे. श्लोक 40. इंद्रियाणि मनोबुद्धि स्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमो हयत्येष ज्ञानवा ज्ञानमावृत्यदेहिनम्. अन्वय. इंद्रियाणि मन बुद्धि अस्य अधिष्ठानम् उच्यते एष एतैः ज्ञानम् आवृत्य देहिनम् विमोहयति. मराठीतून अर्थ: इंद्रिये मन व बुद्धि ही याचे निवासस्थान म्हटली जाता आणि हा काम मन बुद्धि व इंद्रिये यांचेद्वारे ज्ञानाला आच्छादित करून या जीवात्म्याला मोहात पाळितो. श्लोक 41. तस्मात् त्वमिंद्रिया न्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. अन्वय. तस्मात् भरतर्षभ, त्वम् आदौ इंद्रियाणि नियम्य ज्ञानविज्ञाननाशनम् एनमा पापमानम ही प्रजही। मराठीतून अर्थ, हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांना वश करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या ह्या कामरूपी पाप्याला निश्चयपूर्वक मारून टाक। श्लोक 42। इंद्रियाणि पराण्याहो इंद्रियेभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धि, बुद्धे परतस्तु सः। अन्वय। इंद्रियाणि प्राणि आहुः इंद्रियेभ्यः परम मनः, तु मनसः परा बुद्धि, तु यः बुद्धे परतः सः। मराठीतून अर्थ, इंद्रियांना पलीकडची श्रेष्ठ बलवान व सूक्ष्म म्हटली जाते। इंद्रियांच्या पलीकडे मन आहे आणि मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे आहे तोच आत्मा होय। श्लोक 43। एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना, जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। अन्वय। एवं बुद्धे परम बुद्ध्वा आत्मना आत्मानम संस्तभ्य महाबाहो दुरासदम कामरूप शत्रुं जहि। अर्थ। मराठीतून, अशा प्रकारे बुद्धीच्याही पलीकडे चा अर्थात सूक्ष्म तसाच सर्व प्रकारे बलवान व श्रेष्ठ अशा आपल्या आत्म्याला जाणून व बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून हे महाबाहो आपल्या शक्तीला जाणून दुर्जय अशा कामरूपी शत्रूला मारून सोड। ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः।